Skyline is introducing a new chicken chili. Come get that world-famous Skyline flavor you love with a new protein option. Try the new Skyline Chicken Chili on Waze, Coney's, and all your Skyline favorites. At Columbus Skyline locations only, while supplies last.
Super Hits 93.5 Red FM pe.
Lights, camera, action.
In the spotlight.
नमस्कार, मी संजय नार्वेकर. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि श्रुती सोबत.
ऍक्शन.
खरं ऑनेस्टली सांगते, मी पण मिडल क्लास फॅमिली मधून आली आणि मला जेव्हा आईने 10वीत का 9वीत असताना 700 रुपयाचा ड्रेस मला दिसला, मला असं वाटलं आई शपथ 700 म्हणजे केवढे राव. तसं काही तुमचं झालं की तुम्हाला एखादी महागडी गोष्ट बाबांनी, आईने, कोणीतरी किंवा तुम्ही घेतली आणि तुम्ही जपून ठेवली?
बाबाने घेतली होती, 10वी पास झालो तेव्हा घड्याळ घेतलं होतं आणि कॉलेजला जाणार होतो, पण ते पण पास होईन की नाही एवढी त्यांना शाश्वती नव्हती की हा इतका मारामार करतो पास नाही होणार. तेव्हा त्यांनी सांगितलं तुला घड्याळ घेईन, तू पास तर होऊन दाखव, आणि झालो बाबा पास.
पण कधी कोणत्या कारणामुळे तुम्हाला परीक्षा मिस करावी लागली, त्याच्या पुढे त्याच्या आधी?
नाही नाही नाही, कधीच मी परीक्षा मिस केली नाही किंवा मी कधीच नापास झालो नाही. लोकांना वाटत हा नापास होईल, मी झालोय पण सगळे आकाठावर 39-45 वर नाही, त्याच्यावर जास्त मला हाव नव्हती अभ्यास म्हणजे मार्क मिळवायचे.
लहानपणी कोणता असा जिग्री दोस्त मित्र ज्याच्या सोबत मिळून काही केलं?
खरं म्हणजे ना, चाळीत ज्या होतो ते सगळे माझ्यापेक्षा मोठीच मुलं होती, कारण मी लहान मुलांना खूप मारायचो, त्यामुळे त्यांच्यात ते मला घ्यायचे नाही. मग मी मोठ्या मुलात खेळायला लागलो, त्यांचा पिट्ट्या म्हणून मी होतो, ते जे करतील ते सगळं मी करायचो.
आणि गॅदरिंग मध्ये केलेला परफॉर्मन्स आठवतोय का, काय केलं होतं किंवा जे लक्षात राहिलं?
मी आहे ना, कधीही नाटकात काम केलेलं नव्हतं याच्या आधी कधी. आमचे काका नाही, मामा नाही, कोणी नाटकात काम, त्यामुळे नाटकाची बॅकग्राऊंड नव्हती. आणि मी तुला सांगितल्याप्रमाणे की मला खोड्या गाड्यांची खूप हौस होती, म्हणजे उलट कोणाचं गॅदरिंग चालू असेल तर ते कसं पाडायचं ह्याच्यावर आमचं लक्ष असायचं. त्यामुळे ह्या फजे त्या त्यांच्या व्हायच्या, आमच्या कधीच नाही व्हायच्या. त्यामुळे गॅदरिंग वगैरे कधी केलेलं नाही. मी पहिल्यांदा काम केलं कॉलेजमध्ये गेल्यानंतर, ते पण रुयामध्ये. खरं मला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता, अभ्यासात नव्हता, फक्त तिथे टाइमपास करायचा, कॉलेजचं पॉलिटिक्समध्ये जरा भाग घ्यायचा, नाक्यावर उभं राहायचा, असं हेच डोक्यात होतं. तर माझा मित्र मला घेऊन गेला रुयामध्ये, तो म्हणाला चल जरा सिलेक्शन आहे जाऊया. म्हणजे कसलं सिलेक्शन? नाटकाचं, एकांकिकेचं सिलेक्शन. तर म्हटलं मला काय इंटरेस्ट नाही, ते नाटकी विटकी तुम्ही लोकात असं हे गेला. अरे नुसती गर्दी करायला चल ना. गेलो रुयात आणि ते रुयात अख्खा वर्ग भरलेला, मुलं मुली सगळं आणि सगळे टेन्समध्ये हे ते गडबड. बोललो काय एवढं काय आहे काय? मग दिग्दर्शक आले, त्यांनी एक स्क्रिप्ट सगळ्यांना अशी फॉलो केली की वाचा प्रत्येकाने काय काय, असं करत माझ्याकडे आलं. मी ती स्क्रिप्ट पुढे सरकवली अशी. तर ते सर म्हणाले का तू का नाही वाचत? बोलो मला म्हणजे माझं काय एवढं खास नाही वाचन हो, असं मी सांगितलं. वाच तर घेतलं आणि मला काय टेन्शन नव्हतं, मी जोर जोरात कसा पण वाचायचं म्हणून वाटेल तसं वाचलं ते. त्याच्यानंतर सगळं संपलं आणि मग ते म्हणाले की असं असे ही एकांकिका आहे, याचा हा रोल जो तुम्हाला वाचेल तो मेन रोल आहे, तो तू करायचं असं मला हे केलं. बोला हां तो तू करायचं. कसं काय मला मिळालं नंतर मला कळलं की जो रॉनेस होता किंवा जो बिंधास्तपणा होता, काही टेन्शन नव्हतं, त्या ह्याच्यात वाचलंस तू आणि तेच त्या कॅरेक्टरला महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुझं सिलेक्शन झालं. तिथे मी पहिल्यांदा नाटकात काम केलं.
क्या बात है. परफॉर्मन्सची वेळ तेव्हा येतं जेव्हा कोणाला प्रपोज करायचं असतं. कधी काही कोणावर क्रश होतं आणि कधी पत्र लिहिलं, कधी प्रपोज केलं?
क्रश बऱ्याच लोकांबरोबर झाली. आता शाळेत पौगंडावस्थेत आपण जे करतो की आपल्याला कुठली तरी एक टीचर आवडते किंवा एक मुलगी आवडते, ते तेवढ्या पुरतं असतं, ते अट्रॅक्शन असेल कदाचित. मग दरवर्षी मी काम करायला लागलो, कारण तो नाटकाचा किडा एकदा घुसला ना तुमच्या डोक्यात तर तुम्हाला स्वस्त बसू देतात, तसा तो माझ्यात घुसला. आणि मग मी बाकीचं सगळं सोडलं, मी क्रिकेट सोडलं, फुटबॉल सोडलं. तर मी टीवायला असताना, लास्ट इयरला असताना, असिता जोशी नावाची मुलगी, ती आमच्या ग्रुपमध्ये आली आणि मग आम्ही सती नावाची एकांकिका बसवली. ती चंद्रकांत कुलकर्णीने तेव्हा बसवली आणि ते पण पहिल्यांदा आले होते औरंगाबादवरून मुंबईला. आणि त्याच्यात ही असिता होती आणि मी मेन रोल करत होतो. आणि सोनिया मुळे, जी आता परचुरी आहे, अतुल परचुरी, जी चांगली कथक डान्सर आहे, फेमस आहेत त्या, आम्ही दोघं होतो आणि बाकी अख्खा मॉब होता तो. आणि त्याच्यात मला खूप धावपळ असायची, तेव्हा मला माझी प्रॉपर्टीज देणं किंवा माझे कपडे कुठे असणं, तेव्हा ती असिता करायची. आणि मग नाही हे इथे संजू ठेवतो, संजू तुझं, असं करत करत आमची खूप मैत्री वाढत गेली वाढत गेली. मग तिच्याबद्दल प्रेम वाटायला लागलं मला, माझ्या सगळ्या गोष्टी अडायला लागल्या तिच्या वाचून. आणि तिला एके दिवशी म्हटलं मला बोलायचं तुझ्याशी. काय मला तू खूप आवडतेस, तुझं काय म्हणणं आहे? माझी 12वीची परीक्षा आहे प्लीज. ते जोशी टिपिकल. माझी 12वीची परीक्षा आहे प्लीज. आणि गेली निघून. आईला बोललो पोपट झाला. दुसऱ्या दिवशी कॉलेजला आली, मम्मी काहीच बोललो नाही. अरे तुझं हे कुठे ठेवायचं? माझं मी बघेन म्हणे. हे असं नाही करायचं, याला काय अर्थ आहे? मग चंदू आला म्हणे, चंद्रकांत कुलकर्णी. मग आम्ही हे केलं, सॉल्व्ह केलं. काय झालं तर सगळ्यांना कळलं होतं. ती म्हणाली, जरा मला तुझ्याशी बोलायचं, उद्या फोन कर जरा. घरी फोन केला. मला पण तू आवडतोस, फोनवरून तिने सांगितलं. मग काय त्याच्यानंतर मग जल्लोषच. मग काय ती अजूनपर्यंत आहे माझ्या बरोबरच. जोशीची नार्वेकर झाली ती फक्त.
आता तू एक चांगला ऍक्टर आहेस आणि आता अर्थात खूप नाव कमवलंय, पण लहानपणी काय बनायचं होतं?
मला खरंच खेळाडू बनायचं होतं. म्हणजे मी खूप चांगला खेळायचो. कदाचित हे झालो नसतो ना तर मी एक क्रिकेटर तरी झालो असतो किंवा फुटबॉलपटू तरी झालो असतो. आणि मी सगळे गेम खेळलो. मी कबड्डी खेळलो, खो खो वगैरे. पण मग अचानक नाटकाचं झाल्यामुळे मी इथे आलो नाही तर मी क्रिकेटर किंवा फुटबॉलपटू तरी झालो असतो.
आणि यु नो, लहानपणी स्पेशली उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये म्हणा किंवा दिवाळीच्या सुट्ट्यात म्हणा, कुठेतरी जातो, मग ती घरातली ट्रिप असो किंवा फ्रेंड्स सोबतची ट्रिप असो, एक कोणती सहल तुला लक्षात आहे?
नाही, मी आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत त्यांना मावशीकडे जायचो माझ्या. कारण आमचं गाव होतं राजापूरला. राजापूरला मी अजूनपर्यंत माझ्या गावाला गेलो नाही अजूनपर्यंत. म्हणजे ते काय विडा भरतात, हे भरतात, असं काही काय असतं ते. माझ्या मोठ्या भावाचं झालं, लहान बहिणीचं झालं, माझ्या मुलाचंही झालं, सगळ्यांचं झालं, पण माझं अजून झालं नाही. कारण जायला मला वेळ मिळाला नाही. आणि त्यावेळेस राजापूरला आजिवली नावाचं गाव होतं, ते दोन डोंगर पार करून जायला लागायचं. एसटी जात नव्हत्या, त्यामुळे तिथे मिठापासून सगळं न्यायला लागायचं. तर लहान असल्यामुळे आमचं तेव्हा आम्ही गेलो नाही. आणि नंतर जेव्हा समजायला लागलं तेव्हा इतर ह्या प्रकरणात इतका अडकत गेलो, त्यामुळे अजूनपर्यंत मी गेलो नाही. आता नक्की जाणार आहे, काही झालं तरी मी जाणार आहे. पण आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत मावशीकडे जायचो. माझ्या आईची मोठी बहीण ती दापोले राहायची. आणि ते कवलारू घर आणि जंगल, जंगल म्हणजे खूप झाडी झाडी, टिपिकल कोकण. झाडावर झोपाळे करून त्या झाडावरून त्या नारळीच्या पोपळीच्या ह्याच्यातून वर वर चढत जायचं आणि ती पोपळ अशी वाकली की दुसरं झाडं पकडायचं, दुसरं असं करत करत. हां हां, मोगली टाईप. पहिला कोण तिथे येतंय, सूर पारंब्या, असे खूप खेळ तेव्हा तिथे खेळायचो. त्यामुळे मला कोकणात दापोलीला जायला आवडायचं आणि ते अजूनही आठवतंय मला.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाती रहो.
स्टार्ट इट.